नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. बर्चबाय रोमियोलीन उजो प्रकरणात अटकपूर्व जामीन मागपी फरार लुथरा भाव सौरभ आणि गौरव लुथरा हांणी दाखल केली अंतरीम संरक्षणाची याचिका दिल्लीच्या रोहिणी न्यायालयान आयज मंजूर करपाक न्हयकारल्या. काणकोणच्या आदर्श युवा संघाचो लोकोत्सव 9, 10 आणि 11 जानेवारी 2026 ह्या दिसांनी जातलो अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. एसआयआरचा दुसरा पावणा सुरू झाल्या सावन 50,96,00,000 चड गणना फॉर्म वितरीत केल्यात असे वेचणूक आयोगान सांगला. देशाचे माजी संरक्षण मंत्री तसेच गोयचे माजी मुख्यमंत्री आणि म्हापशेचे सुपूत सर्गेस्त मनोहर पर्रिकरांच्या 70व्या जयंती निमतान युवा कर्नाटकाचे खासदार तेजस्वी सूर्या हांचे मुखेल भाषण जातले. आता पुराय खबरो. बर्चबाय रोमियोलीन उजो प्रकरणात अटकपूर्व जामीन मागपी फरार लुथरा भाव सौरभ आणि गौरव लुथरा हांणी दाखल केली अंतरीम संरक्षणाची याचिका दिल्लीच्या रोहिणी न्यायालयान आयज मंजूर करपाक न्हयकारल्या. आरोपीकडच्यान एडव्होकेट सिद्धार्थ लुथरा आणि एडव्होकेट तन्वीर अहमद हजर झाले तर गोयचे स्थायी वकील सिनियर एडव्होकेट अभिनव मुखर्जी आणि एडव्होकेट सुरजेंद्र शंकर दास हांणी राज्य सरकारची बाजू मांडली. गोवा पोलिसांनी आपले म्हणणे मांडटना माननीय न्यायालया मुखार तीव्र आक्षेप नोंदयलो. मजगती रोमियोलीनाचेर जी कितें कारवाय केल्या ती पर्यटन खात्याच्या हद्दीत अतिक्रमण करून उभारिल्या अनधिकृत बांधकामार केल्या. पडताळणीत हे काम बेकायदेशीर आशिल्ल्याचे सापडला अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी दिली. याच सुवातेवेल्या अनधिकृत बांधकामाचेर 2024 कारवाय झाली तरी परवानगी शिवाय ते परत आयिल्ले ताका लागून पर्यटन विभागाक परत कारवाय करची पडली. वागातोर हांगाची ही संरचना दर्यादेगीर आशिल्ल्यान पर्यटन विभागाच्या कार्यक्षेत्रात येता. मात हडफडे बर्चबाय रोमियोलीन जर उज्याची घडणूक घडली ते पर्यटन नियमन कायद्याच्या कक्षेभर असा असे खवटे यांनी सांगले. पर्यटन संचालक केदार नायक हांणी म्हणले की खात्यान सदांच कायद्याच्या चौकटीत राहून काम केलां. हाच्या आधी बेकायदा बांधकामांय हटयल्यात. जबाबदार पर्यटना खातीर आमचे खाते कटिबद्ध असा. या मुखारूय पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील सुवातांनी अतिक्रमण सापडल्यार कायद्याप्रमाण कठोर कारवाय करतले. काणकोणच्या आदर्श युवा संघाचो लोकोत्सव 9, 10 आणि 11 जानेवारी 2026 ह्या दिसांनी जातलो अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. 19, 20 आणि 21 डिसेंबराक जावप आशिल्लो हो महोत्सव जिल्हा पंचायत वेंचणुका खातीर मुखार धुकल्ला हाची सगळ्या सहभागी संस्थांनी नोंद घेवची अशें आवाहन तांणी केलां. अंदू लोकोत्सवाचेर रुप्या उत्सवी वर्स आसा अशें तांणी सांगले. आमची पारंपारीक कला लोकदायज सेंद्रीय उत्पादन ग्रामीण उद्योजकता आणि थळावी प्रतिभा दाखोवपाक हो लोकोत्सव एक बळिश्ट माची आसा अशें तांणी सांगले.
संस्कृतीचे दर्शन असो तरेचो कन्सेप्ट जो मांडत येल्लो म्हणजे फाटली 24 वर्सां आणि आत्ता या वर्षाचे 25 वर्सांचो कार्यक्रम आम्ही आयोजन करतात. पत्रकार परिषद घेऊन 19, 20 आणि 21 अशा 3 दिवस आम्ही हो कार्यक्रम जाहीर केलो. मध्यंतरी काळात जसं जिल्हा पंचायत निवडणुका ह्यो 20% आयो आणि त्यामुळे आमकां कार्यक्रम पोस्टपोन करचे पडलो आणि त्यानंतर लगेच क्रिसमस वेकेशन झाले आणि त्यामुळे हो कार्यक्रम असताना मी 9, 10, 11 जानेवारी आयोजन करपाचे निश्चित केले असा. तारीख जी असेल नवीन आमची रचना असेल ती लक्षात धरची.
भारत सरकारान नवी दिल्लीत जावपी प्रजासत्ताक दीस परेड आणि समारंभ 2026 पळोवपाक मागासवर्दी आदिवासी समुदायातली अनुसूचित जमाती सदस्यापैकी एक दादलो आणि एक बायल असे 2 प्रतिनिधींक आमंत्रित केला जे राज्यातले दारिद्र्य रेषेखालच्या गटातले असू शकतात. गोय राज्यातल्या अनुसूचित जमातीतले 60 वर्सां परस चढ पिरायेची आणि नवी दिल्ली जावपी प्रजासत्ताक दीस परेड 2026 साक्षीदार जावपाची इच्छा आशिल्ल्या व्यक्तींनी ह्या तपशिलासहित आपली नामांकना सादर करू येतात. आदिवासी अर्जदाराचे नाव जन्मतारीख पिराय बापायचे नाव आवयचे नाव पुराय पत्तो घोव वा बायलेचो संपर्क क्रमांक तो ज्या जमातीचो असा ताचे जाती प्रमाणपत्र जोडचे आणि सगळ्या स्रोताकडच्यान कुटुंबाचे वर्सुकी उत्पन्न दाखलो जोडचो. अर्ज 12 डिसेंबर 2025 मेरेन पाटो पणजी गोंय हांगाच्या श्रमशक्ती भवनातल्या 5व्या माळ्यार आदिवासी कल्याण संचालनालयाच्या संचालकाक सादर करचे असतात. वेचून गळिल्ल्या मनशांक पारंपारीक भेसात आपले प्रतिनिधित्व करचे पडटले आणि 22 जानेवारी 2026 ते 2 फेब्रुवारी 2026 मेरेन दिल्लीत रावचे पडटले. देशाचे माजी संरक्षण मंत्री तसेच गोयचे माजी मुख्यमंत्री आणि म्हापशेचे सुपूत सर्गेस्त मनोहर पर्रिकरांच्या 70व्या जयंती निमतान आणि संघ शताब्दी वर्षाच्या अनुषंगान शेनवारा 13 तारखेक सांजे 5:30 हनुमान नाट्यगृहात संघ संरक्षण आणि मनोहर या विषयाचेर युवा कर्नाटकाचे खासदार तेजस्वी सूर्या हांचे मुखेल भाषण जातले अशी माहिती मेधा मनोहर पर्रिकर सेवा केंद्राचे अध्यक्ष संजय वालावलकर हांणी दिल्या. तरुण पिळगेक पर्रिकर हांचे संघातले कार्य देशाचे संरक्षण मंत्री म्हणून निभायलेली जबाबदारी आणि त्यांचे योगदान तेजस्वी सूर्यांचे उलोप असतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। विशेष सघन सुधारणा म्हळ्यार एसआयआरचा दुसरो पांवडो सुरू जाल्ल्या पासून 50,96,000 परस चड गणना फॉर्म वितरीत केल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगला। सुमार 51 कोटी मतदारांतले 99.98% मतदार ह्या टप्प्यात आसपावतले। आतां मेरेन 50 कोटी परस चड फॉर्म डिजिटायज जाल्यात अशें आयोगान सांगला। तातूंत म्हळां की ही गणना फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर आसा, जाल्यार केरळ राज्या खातीर 18 डिसेंबर आसा। वेंचणूक नोंदीच्या एसआयआरचो दुसरो टप्पो 4 नोव्हेंबराक 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जाल्लो। छत्तीसगड, गोंय, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आनी निकोबार जुवे ह्या टप्प्यात आसपावतात। फुडल्या वर्सा 14 फेब्रुवारीक निमणी मतदारांची वळेरी उजवाडावन वेंचणूक नोंदीत व्हडा प्रमाणात सुदारणा जातली। हे विशीं आयकात कुमार जुवेचे एक मतदार अनिकेत मुरगांवकार हांणी उक्तायल्लें मत।
म्हाजे आयज एनिमेशन फॉर्म भरलेले आसा, म्हाका आमच्या बीएलओन खूब हेल्प केला। तशेंच हांव सगळ्या लोकां कडेन मागता तेंच्यांनी आपले आपले फॉर्म बेगीन भरून आपल्या बीएलओकीन दिवचे। हांव तशेंच सगळ्या ऑफिसरांक हांव आभार करता, चीफ इलेक्शन ऑफिसराक, तशेंच डीओ, तशेंच एआरओ आनी ईआरओ आनी सगळ्या बीएलओ हांव थँक्यू म्हणटा। देव बरें करू।
ओशन गोल्ड कोकण ऑफ शोर सेलिंग वीक 2025 फाटभुंयेर 12 डिसेंबर आनी 13 डिसेंबर तशेंच 14 डिसेंबराक दोना पावल लागसार मांडवी न्हंय आनी जुवारी न्हंयेत काम करपी सगळ्या बार्ज वा बोटींक वयल्या काळांत सेलिंग कार्यावळीक कसलोच व्यत्यय येवचो न्हय म्हूण बारीक नदर धरून सावकासाय नेरादारी करची आनी गरज पडली जाल्यार सुरक्षीत अंतराचेर थांबचे, तशेंच गरज पडल्यार थंयच रावचे आनी ते सुवातेर तैनात केल्ल्या गस्त बोटींनी दिल्ल्या सुचोवण्यांक खरपणान पाळो दिवचो अशें कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यान कळीत केलां। मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत 13 डिसेंबराक 11:30 पिंटो बंडाच्या स्मरणार्थ पणजी साल्वादोर डिसोझा गार्डन हांगा पिंटो बंडाच्या हुतात्मा स्मारकाचेर पुष्पांजली अर्पण करतले। ह्या वेळार पुलीस पथक स्मारकाचेर मानवंदना दितले। उत्तर गोंयच्या जिल्हो दंडाधिकाऱ्यान नायट क्लब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल, गेस्ट हाऊस आनी रिसॉर्ट्स, बीच शॅक आनी तात्पुरती बांदावळ, तशेंच इव्हेंट स्थळ आनी मनरिजवण आस्थापना सयत पर्यटन आस्थापनांनी फुगेटो, स्पार्कलर, फ्लेम थोअर प्रकारची उपकरणां, धूर जनरेटर आनी तत्सम धूर निर्माण करपी उपकरणां फोडप वा चलोवपा खातीर प्रतिबंधीत केल्या। बंदी सगळ्या आयोजकांक, मेजवानी हॉलांक, खासगी इव्हेंट स्थळांक, हॉल संचालकांक आनी अंतर्गत आस्थापनांक, तशेंच नायट क्लब, बार, रेस्टॉरंटां सयत पर्यटन आस्थापनांक, हॉटेल, गेस्ट हाऊस आनी तात्पुरती बांदावळ इव्हेंट स्थळांक लागू जाता। अपवादात्मक प्रकरणांनी जिल्हो दंडाधिकाऱ्यान वा अधिकृत अधिकाऱ्या अंतर्गत आतशबाजी खातीर आदी बरयली परवानगी दिवपाक शकता, पूण अर्जदारान सविस्तर सुरक्षितताय आनी जोखीम कमी करपाची येवजण आनी सुरक्षेच्या पालना खातीर गरजेचे सगळे आधार दस्तावेज सादर करचे पडटले। हो आदेश 10 डिसेंबरा सावन लागू जातलो आनी आदी फाटी घेतले बगर 60 दिसां खातीर लागू उरतलो। ह्या आदेशाचे उल्लंघन केल्यार भारतीय दंड संहिता 2023 कलम 223 खाला ख्यास्त दितले। ज्या कर थकबाकी धारकांनी सेटलमेंट येवजण 2023 खातीर वेळार अर्ज करूंक ना वा अर्ज केल्लो पूण कसल्या कारणा खातीर सेटलमेंटा वरवीं व्याज, दंड वा हेर थकबाकीची वसुली कायदो 2023 अंतर्गत तांच्या थकबाकी विशीं निर्णय जावंक ना अशा सगळ्या कर थकबाकीधारक डिलर्स व्यक्तींक एक निमणी संद दिवपा खातीर वाणिज्य कर आयुक्त कार्यालयान एक वेपारी परिपत्रक जारी केला, जातूंत वयल्या कायद्यात सुदारणा करून नवीन कलम 8अचो आस्पाव केला। ग्रेटीपोस्ट कायदा 2023 नव्यान आस्पावीत केल्ल्या कलम 8अ प्रमाण 31 डिसेंबर 2025 वा ताचे पयली 100% देय खर्च भरचो पडटलो आनी उपरांत व्याज, दंड आनी पुराय मुल्यांकन व्याज माफ करपाचो विनंती अर्ज ऑनलायन फॉर्मात सादर करचो पडटलो। ग्रेटीपोस्ट कायदो 2023 कलम 8 अंतर्गताचो ऑनलायन अर्ज भरपाचो विहित फॉर्म आय खात्याच्या वेबसायटीचेर उपलब्ध आसा। गुजरातात बडोदा हांगा सुरू आशिल्ल्या 11 वर्सां सकयल्या मिनी राष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीत गोंयच्या अमायरा धुमटकर हांणी उपांत्यपूर्व फेरी गाठल्या। आयपीएल लिलाव 16 डिसेंबराक आबुधाबीत जातलो। विचिल्ल्या खेळाडूंची वळेरी जाहीर केल्या। गोंयातले तिनूय खेळगड्यांची बोली रक्कम 30 लाख आसा। सुरेश प्रभुदेसाय, ललित यादव आनी अभिनव तेजराणा हांकां वेचल्यात। पणजे वेचाई नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33.9 डिग्री सेल्सियस तर किमान 19 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन म्हळां। आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फोटकाय मुखेल खबरो। बर्चबार रोमियो लेन उजो प्रकरणात अटकपूर्व जामीन मागपी फरार लुथरा भाव सौरव आनी गौरव लुथरा हांणी दाखल केल्ली अंतरीम संरक्षणाची याचिका दिल्लीच्या रोहिणी न्यायालयान आयज भायर आयल्या। काणकोणच्या आदर्श युवा संघाचो लोकोत्सव 9, 10 आनी 11 जानेवारीक जातलो। एसआयआरचो दुसरो पांवडो सुरू जाल्ल्या सावन 50,96,000 परस चड गणना फॉर्म वितरीत केल्यात। देशाचे माजी संरक्षण मंत्री आनी गोंयचे माजी मुख्यमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकरांच्या 70व्या जयंती निमतान युवा कर्नाटकाचे खासदार तेजस्वी सुर्या हांचे मुखेल भाषण जातले। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। नमस्कार।